पुस्तक हसत जगावं. लेखक दादाराम साळुंखे. वाचक विद्या पाटील. प्रकरण पाचवे. स्मरण मरणाचे. सृष्टी जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ असतो हे जळजळीत सत्य सर्वांनाच ज्ञात नाही. मरण कधीतरी कुठेतरी आपणाला गाठणार म्हणून जीवन जगताना मरणाची वाट बघत माणसं जीवन जगत नाहीत. जी माणसं मरणाची वाट बघत राहतात त्यांचे आयुष्य खडतर असते आणि जी मरणाला गौण समजून हाती घेतलेल्या कार्यात मग्न राहतात ती यशाची शिखरे गाठतात. निसर्गातील झाडं माणसाला पाणी फुले फळे निवारा जीवन देतात म्हणून त्यांना महत्व आहे. तसं माणसाला मरण आहे म्हणूनच महत्व आहे. अनेक वर्ष जगून धरणीला भार होणाऱ्या माणसाबद्दल काही वर्षांनी कटुता निर्माण होऊ लागते. तीच गोष्ट अल्पजीवन जगून समाजाला भरभरून देणाऱ्यांची कीर्ती अखंड राहते. मी किती कमाई केली यापेक्षा मी समाजाला किती दिले हे महत्वाचे आहे. घराच्या शेजारीच एक मध्यमवर्गीय बाई दररोज आपल्या दुपत्या म्हशीला चरण्यास घेऊन येत होती. दुपारी घराच्या कट्ट्यावर बसलेल्या माझ्या आईबरोबर ती गप्पा मारत बसत असे. लग्नानंतर चार मुले झाल्यावर तिचा नवरा एका अपघातात गेला. घराची सगळी जबाबदारी तिच्यावर आली. 7 ते 8 एकर जमीन, ज्या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये होती, बँकेमध्ये नवऱ्याने कमावलेली लाखो रुपये, 3 मुलींची लग्न करून मुलासाठी एका छान मुलीच्या शोधात ती होती. सणवार आला की 20 ते 25 हजार रुपये तिचे लाडू चिवडा करंजा करण्यात जात होते. हे सर्व जिन्नस ती आपल्या मुलींना पाठवत असे, पण इतर वेळी इतरांसाठी 5 पैसेही खर्च करत नसे. घरामध्ये असणाऱ्या विद्वान नंदेसाठी साडी घ्यायचे म्हटले तरी तिच्या जीवावर यायचे. घरातील सगळी कामे ननन करायची. कोणाच्याही घरी गेली की ती इतरांना कमी समजून मी किती श्रीमंत आहे याचे रसभरीत वर्णन करायची. त्यात तिला आत्मिक आनंद मिळायचा. घरात पैशांची काही कमी नसताना नेहमी फाटकीच राहण्यात तिला आनंद वाटायचा. एके दिवशी ती तापानं आणि सर्दीनं जाम झाली तरी डॉक्टरकडे न जाता तिने सगळं दुखणं अंगावर काढलं. यामुळे तिला जास्तच झालं. तिला एका मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलं. दोन्ही हातांना 2 सलाईन लावलेले असताना ती गप्प न राहता मोठ्या दवाखान्याचा खर्च आपल्याला पेलणार का म्हणून तक्रार करीत होती. एका रात्री तिचं दुखणं अधिकच वाढल्यानं तिला पुण्याला हलवण्यात आलं. दुर्दैवाने रस्त्यातच तिला मरणाने गाठले. तिचं प्रेत जेव्हा घरी आणण्यात आलं तेव्हा तिच्या कमरेचा बटवा मुलाने काढला तेव्हा त्यात त्याला 15 हजार रुपये सापडले. ज्या जीवासाठी पैसा कमवला त्यासाठी जर त्याचा उपयोग होत नसेल तर तो पैसा मातीमल होतो आणि नेमके तेच त्या बाईच्या बाबतीत झाले. आपले जीवन पैशासाठी नसून समाजातील विविध नात्यांसाठी आहे हे फक्त मरणाचे स्मरण असणाऱ्यांनाच समजते. ज्याला पाप पुण्य चांगल्या पद्धतीने समजते ती माणसं शक्यतो प्रामाणिक स्वच्छ जीवन जगतात. आपणाला आज न उद्या मरण निश्चित आहे हे त्यांना माहीत असल्यानेच ते समाजातील विविध समस्या सोडविण्यात मग्न राहतात. ज्यांचा संपूर्ण दिवस समाजातील व्यथा वेदना कशा दूर करता येतील यामध्ये जात असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखी समाजाची सेवा करणारी माणसं कर्करोगाने जर्जर होऊनही दवाखान्यातही फक्त समाजातील दीन अनाथ लोकांच्या समस्यांचा दुःखांचा विचार करत राहतात. मरणाचे भय बाळगून स्वतःचा विनाश ओढवून घेणारी माणसं स्वतःबरोबर इतरांनाही त्रासदायक ठरतात तर काही माणसं मरणाच्या छातीवर आरूढून अनेक धाडसी कामे पार पाडतात. माणूस जन्माला येताच त्याला कुठल्या तरी स्टेशनचं तिकीट पक्क होतं. त्याला त्या शेवटच्या स्टेशनवर उतरावंच लागतं. कधी गाडी स्टेशनवर पोहोचते तर कधी त्या गाडीला अपघातही होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवासमध्येच थांबण्याची शक्यता असते. असे असले तरी कुणी प्रवास करण्याचे थांबले आहे का? उलट अनेक प्रवाशांची यात भरच पडत आहे. रात्री काळ्याकुट्ट अंधारात महाराजांनी केलेल्या आज्ञेने पेटून उठलेला तानाजी स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून किल्ल्यावर स्वारी करण्यास निघतो. घरातून निघताना जिंकण्याची शपथ घेऊन निघालेल्या तानाजीला आपले मरण समोर दिसत होते तरीही त्या मरणाला भीक न घालता तो किल्ल्यावर स्वारी करतो. प्रचंड मोठा पराक्रम करतो आणि शेवटी पडतो तेव्हा 80 वर्षाचा म्हातारा शेलार मामा जितीने उभा राहतो. त्यांना माहीत होते या लढाईत आपलेही मरण निश्चित आहे पण त्याहीपेक्षा आपले सैन्य खूप पराक्रमी आहे. त्यांना फक्त पेटविण्याची गरज आहे. नेमके तेच काम शेलार मामांनी केले आणि उरलेल्या सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केला. हा पराक्रम म्हणजे मरणावर विजय होता. आपल्या पिल्लांसह जीव घेऊन पळणारी डुकरांची आई आता आपले मरण जवळ आले आहे याचे भान येताच मागे वळते आणि अंगावर येणाऱ्या चित्त्यावर हल्ला करते. अचानक झालेल्या हल्ल्याने चित्ता पळून जातो आणि छोट्या पिल्लांचा जीव वाचतो. जंगलामध्ये दररोज दर सेकंदाला घडणारी ही जीवनमरणाची लढाई चालू असते म्हणून जंगलातील प्राण्यांचा जंगलातला मुक्त संचार थांबलेला नाही किंवा त्यांनी चारा खाण्याचे सोडलेले नाही हाच त्यांच्या दृष्टीने मरणावर विजय आहे.